स्तोत्रसंहिता अध्याय 148। परमेश्वराची स्तुती करा, आकाशातून परमेश्वराची स्तुती करा, उंचामध्ये त्याची स्तुती करा, त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा, त्याच्या सर्व सैनिकांनो त्याची स्तुती करा, सूर्य व चंद्र हो त्याची स्तुती करा, तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो त्याची स्तुती करा, आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा, की परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली, त्याने ती सर्व काळासाठी व कायम स्थापिली, त्याने नियम ठरवून दिला, तो कधी बदलणार नाही। पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा, तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो, अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा, पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू, जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी, पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश, तरुण पुरुष आणि तरुण स्त्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही, ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे। त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे, कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्याजवळ असलेल्या इस्रायलच्या लोकास स्तुतीपात्र आहे। परमेश्वराची स्तुती करा।